ब्रह्म विष्णु आणि महेशा मूर्त तुझी छान माय पिता तुझी माझा भक्त मी अजाण माय पिता तुझी माझा भक्त मी अजाण प्रार्थना कधी ना केली खंतही मनात स्वार्थ साधला मी खोटा सोडूनी असाथ सोडूनी असाथ चरणी तुझ्या मी आलो होऊनी आदीन चरणी तुझ्या मी आलो होऊनी आदीन माय पिता तुझी माझा भक्त मी अजाण माय पिता तुझी माझा भक्त मी अजाण तुझ्या दारी आलो देवा पापी मी अघोर दान देई अवधूतारे कृपा तुझी थोर कृपा तुझी थोर क्षमा करी क्षमा करी श्री गुरु दत्ता देई वरदान माय पिता तुझी माझा भक्त मी अजाण माय पिता तुझी माझा भक्त मी अजाण